चांदोबा, अंक जानेवारी 1971. गोष्टीचं नाव आहे परधन. लेखिका कुमारी सुरेखा केसकर. एका गावी एक ब्राह्मण राहत असे. तो दररोज चार घरी जाऊन पंचांग वाचून त्या दिवसाचे विशेष सांगे. त्याला त्याच्या यजमानांकडून जे मिळे त्यावर त्याचा उदरनिर्वाह चाले. राजाला त्या ब्राह्मणाच्या दारिद्र्याची गोष्ट कळली. त्याने त्याला मदत करण्याचे ठरवले. म्हणून त्याने त्या ब्राह्मणाला मुद्दाम बोलावले. ब्राह्मणाने राजाच्या राजवाड्यात जाऊन त्या दिवसाची तिथी, नक्षत्र, शकून अपशकून, कर्तव्य अकर्तव्य वगैरे गोष्टी सांगितल्या. राजाने त्या ब्राह्मणाला एक भोपळा देविला. ब्राह्मण तो भोपळा घेऊन निघाला. वाटेत तो आणखी एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहून म्हणाला, अहो, मला हा भोपळा मिळाला आहे. आमच्या घरी कोणी भोपळा खात नाही, म्हणून तुम्ही याचा उपयोग करा. असे सांगून गरीब ब्राह्मण तो भोपळा त्या ब्राह्मणाला देऊन आपल्या घरी परतला. त्यानंतर दुसऱ्या ब्राह्मणाच्या बायकोने भोपळा फोडला तर त्यातून सोन्याचा एक गोळा बाहेरून पडला. अरे अरे, बिचाराने भोपळा समजून आम्हाला देऊन टाकला, पण यात सोने आहे. तुम्ही लवकर जाऊन त्याची वस्तू त्याच्याकडे पोचती करा. परधन बाळगणे किंवा उपभोगणे महापाप आहे, ब्राह्मणाची बायको नवऱ्याला म्हणाली. परंतु तो बायकोला म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे, पण त्या ब्राह्मणाच्या नशिबी गरिबी लिहिलेली दिसते आहे. नाहीतर चालून आलेले धन तो असे आपल्या घरी टाकून गेला नसता. घरी आलेल्या लक्ष्मीला घराबाहेर घालविणारा मूर्ख ठरतो. परंतु परधन हे नागासारखे आहे. हात लावला तर केव्हा कसे डसेल हे सांगता येणार नाही. मी म्हणते ते ऐका, बायको म्हणाली. परंतु ब्राह्मणाने तिकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण पंचांग सांगायला राजाच्या घरी आला. तेव्हा राजाने त्याला विचारले, काय हो गुरुजी, काल तुम्ही भोपळ्याची भाजी करून खाल्लीत का? कसा होता? खरी गोष्ट सांगितली तर राजा रागवेल. या भीतीने ब्राह्मणाने सपशेल खोटे सांगितले. म्हणाला, होय महाराज, भाजी केली होती, सर्वांना फार आवडली. ब्राह्मण त्यात सोने सापडल्याचे काहीच बोलला नाही हे पाहून चतुर राजाला वाटले की त्या ब्राह्मणाने भोपळा कोणाला तरी जशाचा तसा दान करून टाकला असावा. म्हणून तो म्हणाला, काल जो भोपळा दिला होता तो लहान होता, आज आणखी मोठा देववितो, तो कसा आहे उद्या सांगा. असे सांगून राजाने ब्राह्मणाला आणखी एक मोठा भोपळा देविला. ब्राह्मण तो भोपळा पुन्हा त्याच ब्राह्मणाला देऊन घरी निघून गेला. लोभी ब्राह्मणाला मोह आवरे ना. त्याने लगेच तो कोळा जमिनीवर आदळून फोडला. त्यातून एक नागसाप निघाला आणि ब्राह्मणाला चावण्यासाठी त्याच्यावर फुत्कार सोडू लागला. अगं, हा तर नागसाप आहे, चावायला धावतो आहे, याला ठार केले पाहिजे, तो ब्राह्मण ओरडत होता. मी काल तुम्हाला सांगितले होते परधन हे नागासारखे भयंकर असते, पण काल तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. असे म्हणत ती बाई त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी धावली आणि म्हणाली, अहो भावजी, आमच्या घरी लवकर येऊन आपलं सोनं घेऊन जा आणि आमच्या ह्यांना वाचवा. त्यांच्या पाठीमागे नाक साप लागला आहे, तुमच्या पाया पडते. त्या बिचाराला त्याचे सोने काय आणि साप काय हे काही समजले नाही. तो चकित अवाक होऊन तिच्या तोंडाकडे पाहत उभा राहिला. ती त्या ब्राह्मणाला त्याचा हात धरून आपल्या घरी ओढीत घेऊन गेली. तोपर्यंत त्याच्या घरी पुष्कळ गर्दी जमली होती. लोभी ब्राह्मण घाबऱ्या घाबऱ्या घडलेली गोष्ट सांगत होता. गर्दी पाहून साप घाबरून कुठेतरी पळून गेला. गरीब ब्राह्मणाला पाहताच सापाच्या भीतीने थरथर कापणारा ब्राह्मण म्हणाला, मी तुझे सोने गडप केले होते आणि आज म्हणून एक साप माझ्या पाठीस लागला होता, पण देवाच्या कृपेने तो साप पळून गेला. तू आपले सोने घेऊन जा कसा. राजाने पंचांग सांगणाऱ्या ब्राह्मणाच्या पाठोपाठ आपले शिपाई पाठवून दिले होते. त्यांनी सापाला ठार केले आणि घडलेले वृत्त राजाला जाऊन सांगितले. राजाने त्या ब्राह्मणाला मदत करण्यासाठी एवढा खटाटोप केला होता, त्याचा परिणाम शेवटी गोड झालेला पाहून त्याला आनंद झाला.